ಕೃಷ್ಣ ಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರಂ ದೇವ್ಯೋವಾಚ ನಮಾಮಿ ದೇವಂ ಸಕಲಾರ್ಥತಂತಂ ಸುವರ್ಣವರ್ಣಂ ಭುಜಗೋಪವೀತಂ ಗಜಾನನಂ ಭಾಸ್ಕರಮೇಕದಂತಂ ಲಂಬೋಧರಂ ವಾರಿಭವಾಸನಂ ಚ ಕೇಯೂರಿಣಂ ಹಾರಕಿರೀಟಜುಷ್ಟಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪಾಶವರಾಭಯಾನಿ ಶೃಣಿಂಚ ಹಸ್ತಂ ಗಣಪಂತ್ರಿನೇತ್ರಂ ಸಚಾಮರಸ್ತ್ರೀಯುಗಲೇನ ಯುಕ್ತಂ ಷಡಕ್ಷರಾತ್ಮಾನಮನಲ್ಪಭೂಷಂ ಮುನೀಶ್ವರೈರ್ಭಾರ್ಗವ ಪೂರ್ವಕೈಶ್ಚ ಸಂಸೇವಿತಂ ದೇವಮನಾಥಕಲ್ಪಂ ರೂಪಂ ಮನೋಜ್ಞಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ವೇದಾಂತವೇದ್ಯಂ ಜಗತಾಮಧೀಶಂ ದೇವಾದಿವಂದ್ಯಂ ಸುಕೃತೈಕಗಮ್ಯಂ ಸಂವೇರಮಾಸ್ಯಂ ನನು ಚಂದ್ರಚೂಡಂ ವಿನಾಯಕಂ ತಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಭವಾಕ್ಯದಾವಾನಲದಹ್ಯಮಾನಂ ಭಕ್ತಂ ಸ್ವಕೀಯಂ ಪರಿಶಿಂಚತೇಯಃ ಗಂಡಶ್ರುತಾಂಭೋಭಿರನನ್ಯತುಲ್ಯಂ ವಂದೇ ಗಣೇಶಂ ಚ ತಮೋರಿನೇತ್ರಂ ಶಿವಸ್ಯ ಮೌಲಾವವಲೋಕ್ಯ ಚಂದ್ರಂ ಸುಷುಂಡಯಾ ಮುಕ್ತತಯಾ ಸ್ವಕೀಯಂ ಭಗ್ನಂ ವಿಷಾಣಂ ಪರಿಭಾವ್ಯ ಚಿತ್ತೇ ಆಕೃಷ್ಟ ಚಂದ್ರೋ ಗಣಪೋವತಾನ್ನಃ ಪಿತುರ್ಜಟಾಜೂಟತಟೆ ಸದೈವ ಭಾಗೀರಥಿ ತತ್ರ ಕುತೂಹಲೇನ ವಿಹರ್ತೃಕಾಮಃ ಸಮಹೀತ್ರಪುತ್ರ್ಯಾ ನಿವಾರಿತಃ ಪಾತು ಸದಾ ಗಜಾಖ್ಯಃ ಲಂಬೋದರೋ ದೇವಕುಮಾರಸಂಘೈಃ ಕ್ರೀಡನ್ ಕುಮಾರಂ ಜಿತವಾನ್ ನಿದೇನ ಕರೇಣ ಚೋತ್ತೋಲ್ಯ ನನರ್ತರಮ್ಯಂ ದಂತಾವನಾಸ್ಯೋ ಭಯತಃ ಸಪಾಯಾತ್ ಆಗತ್ಯ ಯೋಚ್ಚೈರ್ಹರಿಣಾಭಿಪದ್ಮಂ ದದರ್ಶ ತತ್ರಾಶು ಕರೇಣ ತಚ್ಚ ಉತ್ತರ್ತುಮಿಚ್ಚನ್ನಿಧಿವಾದವಾಕ್ಯಂ ಮುಮೋಚ ಭೂತ್ವಾ ಚತುರೋ ಗಣೇಶಃ ನಿರಂತರಂ ಸಂಸ್ಕೃತದಾನಪಠ್ಯೇ ಲಗ್ನಾಂ ತು ಗುಂಜದ್ಭ್ರಮರಾವಲೀಂ ವೈ ತಂ ಶ್ರೋತ್ರತಾಲೈರಪಸಾರಯಂತಂ ಸ್ಮರೇತ್ ಗಜಾಖ್ಯಂ ನಿಜ ಹೃತ್ಸರೋಜೇ ವಿಶ್ವೇಶ ಮೌಲೀ ಸ್ಥಿತ ಜಹ್ನು ಕನ್ಯಾ ಜಲಂ ಗೃಹೀತ್ವಾ ನಿಜ ಪುಷ್ಕರೇಣ ಹರಂ ಸಲೀಲಂ ಪಿತರಂ ಸ್ವಕೀಯಂ ಪ್ರಪೂಜಯನ್ ಹಸ್ತಿ ಮುಖಃ ಸಪಾಯಾತ್ ತಂಬೀರಮಾಖ್ಯಂ ಘಸೃಣಾಂಗರಾಗಂ ಸಿಂಧೂರಪೂರಾರುಣ ಕಾಂತಕುಂಭಂ ಕುಚಂದನಾಶ್ಲಿಷ್ಟಕರಂ ಗಣೇಶಂ ಧ್ಯಾಯೇತ್ವಚಿತ್ತೆ ಸಕಲೇಷ್ಟದಂತಂ ಸ ಭೀಷ್ಮ ಮಾತುರ್ನಿಜ ಪುಷ್ಕರೇಣ ಜಲಂ ಸಮಾದಾಯ ಕುಚೌ ಸ್ವಮಾತುಃ ಪ್ರಕ್ಷಾಲಯಾಮಾಸ ಷಡಾಖ್ಯ ಪೀತೌ ಸ್ವಾಥಂ ಮುದೇಸೌ ಕಲಭಾನನೋತ್ತು चिन्तामनागंसि शुभावमाप्तम् केनापि तत्कारणतो धरित्र्याम् वक्तारमाध्यम् नियमादिकानाम् लोकैकवन्द्यम् प्रणमामि विज्ञम् आलिङ्गितम् चारुरुचा मृगाक्ष्या सम्भोगलोलम् मदविह्वलाङ्गम् विघ्नौघ विध्वंसनसक्तमेकम् नमामि कान्तम् विरदाननम् तम् हेरम्बभुस्य द्रविकोटिकान्तः पञ्चाननेनापि वितुम्बिताख्यः मुनीन् सुरान् भक्तजनाश्च सर्वान् स पातुरथ्यासु सदा गजास्यः द्वैपायनोक्तानि स निश्चयेन पदन्तकोट्या निखिलम् लिखित्वा दन्तम् पुराणम् शुभमिन्दुमौली तपोभिरुग्रम् मनसा स्मरामि क्रीडातटान्ते जलधाविभाग्ये वेलाजले लम्बपतिः प्रभीतः विचिन्त्य कस्येति सुरात्तदातम् विश्वेश्वरम् वाग्भिरभिष्टुवन्ति वाचा निमित्तम् स निमित्तमाध्यम् पदम् त्रिलोक्या मददत्सुन्तीना सर्वैश्च वन्द्यम् न च तस्य वन्द्यः स्थानोः परम् रूपमसौ सपायात् इमाम् स्तुतिम् यः पठतीह भक्त्या समाहित प्रीतिरतीव शुद्धः संसेव्यते चेन्द्रिया नितान्तम् दारिद्र्य सङ्घम् स विदारयेन्नः इति श्रीरुद्रयामल तन्त्रे हर गौरी संवादे उच्छिष्ट गणेश स्तोत्रम् समाप्तम्।